श्रीराम श्री समर्थांचा मनोबोध पाहतो आहोत. हा 140 क्रमांकाचा श्लोक आहे. जयाचे तया चुकले प्राप्त नाही, गुणे गोविले जाहले दुःख देही, गुणा वेगळी वृत्ती तेही वळेना, जुने ठेवणे मी पणे आकळेना. हे जुनं ठेवणं का आकळत नाही त्याचं आणखीन एक कारण या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. ते काय बघू. जयाचे तया चुकले, ज्याचं त्याचंच आहे स्वतःचं, पण चुकलेलं आहे त्याला, त्याच्या दृष्टीनं ते हरवलेलं आहे, सापडत नाही आहे. पण ते हरवलं आहे हेही त्याला कळत नाही आहे. म्हणजे जन्यान कळलं, बद्धाचा मुमुक्षू झाला, तर त्याला एवढं कळेल की आत्ता आपण जे आयुष्य घालवतो हे खरं नाही, आपल्याला काहीतरी शोधायला पाहिजे, भगवंताचा शोध घ्यायला पाहिजे असं वाटून तो मुमुक्षू झाला तर निदान तो हे सुख हे जुनं ठेवणं शोधण्याच्या मागं लागतो. पण बहुतंक मंडळी मनुष्याणाम सहस्रेषु कश्चित, हजारो माणसात एखादा, किंवा लक्षामध्ये कोणी एक पाहे आत्मानात्मविवेक, लाख माणसात कुणीतरी एखादाच त्याचा शोध घेण्याची इच्छा करतो, मुमुक्षू होतो, पुढे साधक होतो. पण बहुतेक सगळे बद्ध आहेत, देहाला धरून राहिलेले आहेत. मग जयाचे तया चुकले, का चुकलं? कारण हे ज्ञान गुई आहे, असं उघड करणारं नाही, पण सिद्ध आहे, ते तयार करायचं नाही आहे. जसं पाण्याचं डबकं आहे, त्याच्यामध्ये नाणं टाकलेलं आहे, ते पाण्यामध्ये जर लाटा असतील तर तळ दिसत नाही, त्या लाटा थांबल्या तळ दिसतो. तसं तुम्ही मन बुद्धी देहाचे सगळे व्यवहार थांबवा, ज्ञान सहज आहे. म्हणून ध्यानात आपण तेच करत असतो, देह शांत करत असतो, सगळे इंद्रिय अंतर्मुख केलेली असतात, त्यामुळे देह शांत, मन उन्मन, बुद्धीही भगवंताच्या ठिकाणी लीन केलेली, अशा स्थितीत भगवत दर्शन घडत असतं. म्हणून ही जी साधना, त्याला अंतरंग साधना म्हणतो, ही साधनेची कास धरायला पाहिजे. म्हणून जयाचे तया चुकले प्राप्त नाही, आपला स्वरूपाचा आनंद, आत्मानंद, ब्रह्मानंद तो आपलाच असून आपल्याला मिळत नाही आहे. त्याचं कारण काय झालं? गुणे गोविले जाहले दुःख देही, देहात असतानाच गुणे गोविले, हे गुणे म्हणजे त्रिगुण, सत्व रजतम. देह जो बनलेला आहे तो पंचमहाभूतांचा बनलेला आहे, त्याच्या जोडीला त्रिगुण आहेत, प्रत्येकामध्ये सत्व रजतम हे तिन्ही गुण आहेत. ह्याचं प्रमाण काय आहे प्रत्येकात, त्यावर त्याची प्रकृती कशी आहे ते अवलंबून आहे. सात्विक प्रकृती आहे, राजस आहे का तामस आहे, प्रत्येकामध्ये हे तिन्ही गुण कमी जास्त प्रमाणात असणारच, पण सामान्यतः रजोगुणाचं प्रमाण जास्त दिसतं. सात्विक माणसं 100 out of 10 खरी सात्विक म्हणतो ती, आणि तमोगुणी 1 out of 5, बाकी रजोगुणी कर्मप्रवृत्ती, हे करायचं ते करायचं ते करायचं, धावतो आहे त्याच्या मागं. शांतपणे बसून त्याचा शोध घेणं ह्याला त्याला 5-10 minutes वेळ नाही. त्यामुळे गुणे गोविले हा जीव जो आहे, वास्तविक आत्मरूप असलेला, देहाच्या नादी लागुण्यात त्रिगुणात सापडला, आणि मग मी जीव, मज बंधन, मज आहे जन्म मरण, दुःख करत राहिला. त्याला वास्तविक जन्ममरण नाही आहे, देहाला आहे जन्म आणि मरण. जीवाला या देहातून पुढच्या देहात जायचं आहे, नाही तर आत्मरूप व्हायचं आहे, पण माहितीच नाही आहे, तो जीव या गुणात गुंतलेला आहे. त्यामुळे म्हणतात त्याच्या ठिकाणी रजतम, ह्याच्यामध्ये गुंतला फारच अडकला, कारण रजाची ही कर्मप्रवृत्ती आहे, आणि तमोगुणाचं जे आहे ते निद्रा, आळस आणि प्रमाद. झोपतो आहे, खातो आहे आणि झोपतो आहे, निद्रा, आळस, कुठलंही काम करायला सांगितलं आळस आहे, आणि प्रमाद, प्रमाद म्हणजे चूक. कशासाठी आपला नरजन्म आहे हेच माहिती नाही आहे. आयुष्य घालवतो आहे, 40, 50, 60, 70 गेली तरी म्हातारी माणसं आज हे खायचं उद्या ते खायचं असेच गुंतलेले आहेत. कशासाठी आपला जन्म आहे माहितीच नाही, हे तमोगुणाचं लक्षण आहे. रजोगुणू तमोगुण पाहिजेत सगळे, पण शुद्ध प्रमाणात पाहिजेत, जास्त नाही उपयोग. जसं नदीला पाणी पाहिजे ठराविक एक मर्यादेपर्यंत, त्याच्यावर जर ती त्याची वाढली तर धोक्याची रेषा म्हणाले तर महापूर आला म्हणतो. पूर आला, पाणी हवं का नाही हवं, मर्यादेत हवं, त्याच्यापेक्षा वर येऊन चालत नाही. तसं हे गुण देखील मर्यादित पाहिजेत, त्याचा वापरही मर्यादित केला पाहिजे, नाही तर तमोगुण बांधतो. त्याची लोखंडाची बेडी म्हटलंय, रजोगुण बांधतो चांदीची बेडी, सत्वगुण सोन्याची, पण बेडी ती देखील बांधती. सत्वगुणाचं कसं, मी सुखी आहे, मी ज्ञानी आहे, मी चांगला आहे, चांगला वागतो, चांगलं खाणंपिणं करतो, मी आता परमार्थ करतो, त्याचा एक अहंकार पुन्हा, मी आता ध्यानाला बसतो, प्रवचन ऐकतो, प्रवचन करतो, अभ्यास करतो, तो एक अहंकार पुन्हा. त्यामुळे सत्वगुण पाहिजे, पण तो अहंकार विरहित पाहिजे. त्याचा अभिमान वाटता कामा नये. मी असं असं करतो, करायचंच आहे जीवाने, ते सांगायला कशाला पाहिजे. केलं नाहीस तर चूक आहे. मी जेवतो सांगायला पाहिजे का आपल्याला, रोजचं जेवण आहे, जेवतोस तू. तसं मी चांगला आहे हे जे तू म्हणतो त्याच्या पलीकडे जा. गुणातीत अवस्था प्राप्त करून घेतले. मामच यो व्यभिचारेण भक्तियोगेन सेवते सगुणान समतित्येतान ब्रह्मभूयाय कल्पत. भगवद्गीतेचा 14वा अध्याय या त्रिगुणावरच आहे सगळं. अव्यभिचारी भक्ती अशी जर करता आली तर गुणातीत अवस्था प्राप्त करून घेता येते. आणि गुणातीत देहातीत अवस्था आली तरच त्या ठिकाणी भगवत दर्शन घडतं, नाही तर घडत नाही. भगवत दर्शन घडतं ह्याचाच अर्थ आपण भगवत रूप होतो, मीच तो आहे असा त्याला बोध होतो. पण त्यासाठी ह्या गुणांच्या पलीकडे गेलं पाहिजे, त्याचा अहंकार असता कोमाने. म्हणून इथे म्हटलंय गुणे गोविले, त्या गुणात सापडल्यामुळे काय झालं, मी देह आहे असा अहंकार आला आणि त्यामुळे तो अल्प झाला, संकुचित झाला. मी आत्मा म्हणाला एकदम व्यापक झाला, विश्वव्यापक तो झाला. म्हणजे त्याची बोधाची दृष्टी बदलली पाहिजे. अबोधाकडून बोधाकडे गेला पाहिजे, अज्ञानाकडून ज्ञानाकडे गेला पाहिजे. असं जर झालं, हे एका दिवसात होणारं नाही आहे, अनेक जन्म. आणि अनेक जन्मसुद्धा जर साधना करत असेल तर ही वाटचाल आपल्याला पूर्ण होता येते. म्हणून गुणे गोविले जाहले दुःख देई, त्याच्यात गुंगल्यामुळे दुःख वाटायला आलं. तर मी माझं असं तसं सुरू झालं सगळं. आता गुणा वेगळी वृत्ती तेही वळे ना. गुणा वेगळं होण्यासाठी काय करायला पाहिजे, भक्ती करायला पाहिजे. अव्यभिचारी भक्ती, भगवंताच्या ठिकाणी पूर्ण शरणागत. दाय विल बी डन, तू जे करशील ते. मी कोणी नाही, माझं काही नाही, मला काही नको. जे काही आहे ते तू आणि तुझंच आहे. अशी अव्यभिचारी अनन्य भक्ती ज्याला म्हणतात, अनन्य अशी भक्ती व्हायला पाहिजे. ती भक्ती कशी आहे, परमप्रेम रूपा. नारद भक्तीसूत्रात त्यांनी सांगितलं आहे, आत्मस्वरूप आहे, परमप्रेम रूप आहे. अशी ती भक्ती पाहिजे गुणातीत. जुने ठेवणे मी पणे आकळेना, जयाचे तया चुकले प्राप्त नाही. गुणे गोविले जाहले दुःख देई, गुणा वेगळी वृत्ती तेही वळेना. जुने ठेवणे मी पणे आकळेना. जय जय रघुवीर समर्थ.